श्रोत्यांनो, आपल्याला उपासना कार्यक्रम ऐकायची गोडी लागली असेल नाही? कार्यक्रम ऐकला नाही की आपल्याला चैन पडत नाही, आणि आपली पत्र आम्हाला मिळाली नाहीत ना तर आम्हाला देखील रुखरुख वाटते. मित्रांनो, उपासना म्हणजे देवाजवळ बसणं, त्याची आठवण आराधना करणं, देवाबद्दल सत्य जाणून घेणं. जगामध्ये देव आणि दानव या दोन शक्ती काम करत असतात. देवाची कर्म ही प्रकाशाची असतात, तर दानव म्हणजे सैतानाची कर्म ही अंधाराची असतात. देवाची वाट म्हणजे अनंत कालच्या जीवनाची वाट, स्वर्गाची वाट, जिथं अनंतकाल पावित्र्य, आनंद, शांती असते. तर दानवाची वाट असते नरकाची, जिथं शोक, दुःख आणि यातनास यातना असतात. उपासना कार्यक्रम ऐकत रहा आणि देवाबद्दल अधिक माहिती मिळवा. श्रोत्यांनो, सुरुवातीला कानको ऐकला हे भक्तिगीत.
यावेळेला आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ प्रेमळ परमेश्वर पित्या, तू जो आमचा निर्माण करता आहेस, आमचा मेंढपाळ आहेस, तर तुझ्यासमोर आम्ही स्वतःला नम्र करीत आहोत आणि तुझ्याच हातात स्वतःला समर्पित करीत आहोत. आजची ही वेळ आमच्याकरिता आशीर्वादाची अशी होते. प्रभू, तू जाणतोस की आमच्या जीवनात काय उणीव आहे, आम्ही कोणत्या परिस्थितीत जगत आहोत. तुझ्यापासून काहीच लपलेलं नाही, म्हणून प्रार्थना आहे प्रभू की तू आम्हाला स्पर्श कर, आमचे जे शारीरिक विकार आहेत ते दूर कर आणि आम्हाला चांगली प्रकृती दे. आमचे आत्मिक विकार तू दूर कर, पापाच्या भयंकर रोगापासून आमची सुटका कर। प्रत्येक कुटुंबावर आशीर्वाद पाठव। आजचं वचन ऐकत असताना प्रत्येकाशी तू बोल आणि प्रत्येकाचं मार्गदर्शन कर। ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितली आहे, म्हणून तो ऐक। आमेन। श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही जुन्या करारातील एसेकेल ह्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 6व्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे। जर आपल्याजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा एसेकेलचे पुस्तक 6वा अध्याय। 6व्या अध्यायाचा अभ्यास करीत असताना मागच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहिले की परमेश्वराने यहुद्यांना एसेकेलाद्वारे काही चिन्हे दिली। ती चिन्हे एरुश्लेम व यहुदातील लोकांविषयी होती, परंतु देवाने त्याला असेही सांगितले की तो काही लोकांना अवशेष म्हणून या भयंकर नाशापासून राखेल। आता आपण पुढील वचनांचा अभ्यास करूया। नवं वचन सांगतं, तुम्हापैकी निभावलेले ज्या राष्ट्रात पकडून नेले जातील त्यात ते माझे स्मरण करतील, तेव्हा मजपासून दूर झालेले त्यांचे दुराचारी हृदय आणि त्यांनी मूर्तीकडे लावलेले त्यांचे दुराचारी नेत्र मी वठणीस आणेन। त्यांनी आपल्या सर्व अमंगळ कृत्यांनी जे दुष्कर्म केले त्यामुळे ते आपणास निंद्य मानतील। या वचनात असे म्हटले आहे की ज्या राष्ट्रात ते पकडून नेले त्यात ते माझे स्मरण करतील। म्हणजे श्रोत्यानो, हे अवशिष्ट लोक त्या राष्ट्रामध्ये देवाचे साक्षीदार बनतील। पुढे परमेश्वर म्हणतो, तेव्हा मजपासून दूर झालेले त्यांचे दुराचारी हृदय आणि त्यांनी मूर्तीकडे लावलेले त्यांचे दुराचारी नेत्र मी वठणीस आणेन। जे हे लोक देवाचे लोक होते, परंतु त्यांनी वेशीची भूमिका वटवली होती। त्यांनी आध्यात्मिक व्यभिचार केला होता। प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या 17व्या अध्याय सांगितल्याप्रमाणे संघटित मंडळी जिला वेश्या म्हणण्यात आलेली आहे ती मागे राहील व ख्रिस्ताचे खरे विश्वासणारे त्याच्याबरोबर वर घेतल्या जातील। हे खरोखर फार भयानक चित्र आहे आणि हा 17वा अध्याय फार भीतीदायक अध्याय आहे। पुढे या वचनात म्हटलेले आहे, त्यांनी आपल्या सर्व अमंगळ कृत्यांनी जे दुष्कर्म केले त्यामुळे ते आपणास निंद्य मानतील। हा एक देवाच्या शासनाचा परिणाम आहे, परंतु आमच्या जगामध्ये हा परिणाम दिसत नाही। ह्याचा अर्थ एवढाच की अजून देवाचे शासन येणार आहे आणि महासंकटाच्या काळात ते शासन, तो देवाचा क्रोध जगावर येणार आहे। या काळात मोठ्या प्रमाणावर लोक पश्चाताप करतील असे तुम्हाला वाटेल, परंतु श्रोत्यांनो तसे होणार नाही। एसेकेलाच्या दिवसांमध्ये स्वतःला निंद्य समजणारे लोक होते, ते अजूनही देवाच्या जवळ असल्यामुळे त्यांनी पश्चाताप केला। जेव्हा कधी तुम्ही सैतानाची सेवा करता आणि तसे केल्याबद्दल तुम्ही स्वतःला जर निंद्य समजत नाही, तर तुम्ही देवाच्या लोकांपैकी एक नाही। 6वा अध्याय आणि 10व्या वचनात परमेश्वर एसेकेलाद्वारे म्हणतो, तेव्हा ते जाणतील की मी परमेश्वर आहे, त्याचवर हे अरिष्ट आणेन म्हणून मी सांगितले ते निरर्थक सांगितले नाही। या अध्यायात तेव्हा ते जाणतील की मी परमेश्वर आहे हे वाक्य 3 वेळा सांगण्यात आले आहे। पुन्हा एकदा मला आपणाला सांगू द्या की हा परिणाम आजच्या जगात दिसत नाही। देवाचा आमच्या जीवनातला जगातला हस्तक्षेप ओळखण्याऐवजी लोक म्हणतात की तो अस्तित्वातच नाही। तो जर अस्तित्वात असता तर त्याने आम्हाला मदत केली असती असे ते म्हणतात। मला माहीत नाही की ही कल्पना आम्हाला कोठून सुचते, पण मला आपणाला सांगू द्या की परमेश्वर पापाचा न्याय करीत आहे। लोक याविरुद्ध बंड करतात, जो न्याय करतो तो देव त्यांना नको असतो। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेनुसार एक देव तयार करू शकता, परंतु तरीही पवित्र देव, जिवंत देव अस्तित्वात आहे। त्याने निघून जावे असे तुम्हाला वाटत असेल, पण श्रोत्यांनो तो निघून जाणार नाही, तो न्याय करीतच राहील। 13व्या वचनात आपण वाचूया, 6वा अध्याय 13वे वचन, प्रत्येक उंच टेकडीवर, सर्व डोंगराच्या माथ्यांवर, प्रत्येक हिरव्या झाडाखाली, प्रत्येक दाट पालवीच्या एला झाडाखाली, ज्या ज्या स्थळी त्यांनी आपल्या सर्व मूर्तींपुढे सुवासिक धूप अर्पिला, तेथल्या त्यांच्या मूर्तींच्या मध्ये, त्यांच्या वेध्यांसभोवती त्यांचे वध पावलेले पडतील, तेव्हा तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे। हिटलरने केलेल्या यहुद्यांच्या छळामुळे अनेक चांगले यहुदी देवाकडे वळले। त्या छळाचा परिणाम म्हणून आज युरोपमध्ये अनेक लोक विश्वासणारे आहेत। आपल्याला त्यांचा विसर पडतो आणि त्यांच्याविषयी फार कमी बोलल्या जाते। मला एका मुलीचे पत्र आले, तिचे आईवडील भयंकर गॅसच्या भट्ट्यांमध्ये ठार मारल्या गेले होते, परंतु हा भयंकर अनुभव तिच्या तारणासाठी कारणीभूत झाला. आम्ही देवाचे कार्य, त्याचा हस्तक्षेप ओळखण्याची गरज आहे. तो पवित्र देव आहे, परंतु त्याने त्याचा एकुलता एक पुत्रही राखून ठेवला नाही, तर आमच्या पापांसाठी त्याला मरण सोसू दिले. पापी असा का विचार करतात की ते देवाच्या क्रोधापासून वाचू शकतील? या लोकांचा त्याने न्याय का केला याचे कारण परमेश्वर त्यांना सांगतो. त्याने त्यांच्या देशात त्यांना शासन केले. अजूनही त्या देशावर देवाचा क्रोध आहे. अजूनही लोकांना वाटतं की हा देश दुधामधाचा देश आहे. कोणी असा गैरसमज करून घेऊ नका. आश्रोत्यानो, तो देश दुधामधाचा नाही. लोक देवाकडे वळत नाहीत आणि देवाचे शासन अजूनही त्यांच्यावर आहे. 14 वचन, मी आपला हात त्याचवर उगारीन आणि त्यांच्या सर्व वस्तीस्थानातील भूमी दिबलाकडच्या रानापेक्षा वैराण व ओसाड करीन, तेव्हा त्या समजेल की मी परमेश्वर आहे. मला हे दिबलाकडचे रान माहीत नाही, पण मला एवढे माहीत आहे की एरुश्लेम व येरिहो यांच्या मधला प्रदेश फार वैराण आहे. ते वस्ती करून राहण्यासारखे ठिकाण नाही. संरक्षणासाठी त्या प्रदेशाची गरज नसती तर इस्रायलाने तो प्रदेश अरबी लोकांना देऊन टाकला असता. पुन्हा एकदा तो म्हणतो की तेव्हा त्या समजेल की मी परमेश्वर आहे. हे वचन वापरण्यात आले आहे. देव शासन का करतो त्याचे हे कारण आहे. मागे मी प्रसिद्ध लेखक व तत्ववेत्ता सी एस लुईस यांच्या एका विधानाचे अवतरण आपणाला सांगितले होते. ते मला आपणाला पुन्हा सांगू द्या. ते म्हणतात, या बहिऱ्या जगाला जागृत करण्यासाठी वेदना हा देवाचा कर्णा आहे. माणूस स्वार्थी आहे आणि आत्मसंतुष्ट आहे. जोपर्यंत त्याच्यावर संकट येत नाही तोपर्यंत लोक आपल्याच धुंदीत, आपल्याच विश्वात मग्न राहतात. त्यांना देवाची गरज भासत नाही. ऐश्वर, आराम, मौजमजा यांच्यामध्ये व्यस्त राहतात. जेव्हा स्वतःच्या शक्तीपलीकडे काही गोष्टी जातात तेव्हा ते देवाकडे वळतात. तेव्हा त्यांना समजते की त्यांच्या मानसिक प्रतिमा, त्यांनी हातांनी घडलेल्या मूर्ती व्यर्थ आहेत. देवाला कोणाला शासन करायला आवडत नाही, पण जोपर्यंत तो आमच्यावर शासन आणीत नाही तोपर्यंत आम्ही भानावर येत नाही. त्याच्या संदेशाकडे आम्ही लक्ष देत नाही. प्रिय श्रोत्यानो, तुमच्यावर आभाळ कोसळेपर्यंत, देवाचा क्रोध येईपर्यंत वाट पाहू नका. आता आपण 7 अध्यायाला सुरुवात करीत आहोत. संपूर्ण इस्रायल देशाविरुद्ध देवाच्या क्रोधाचे जे 2 संदेश एस्केलाद्वारे आले त्यापैकी हा एक आहे. 5 अध्यायातील देवाचा संदेश एरुश्लेमेविषयी होता, परंतु आता तो संपूर्ण देशाविरुद्ध होता. अजून एरुश्लेम उद्ध्वस्त करण्यात आले नव्हते, आणि जरी तेथले अनेक रहिवासी तेथून हलविण्यात आले होते तरी पुष्कळ लोक शहरात राहत होते. तथापि ज्या गोष्टी आधीच घडल्या होत्या त्यामुळे ते देवाकडे वळले नव्हते. 7 पहिलं वचन पहा काय सांगतं. आणखी परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले. परमेश्वराचा संदेश एस्केल लोकांपर्यंत पोहोचवत होता. त्यापैकी पहिला संदेश 6 अध्यायात आहे आणि त्या संदेशाची ही सुरुवात अशाच प्रकारे होते. दुसरं वचन, हे मानव पुत्रा, अंत आला आहे. देशाचा चौहोबाजूंनी अंत आला आहे. संपूर्ण देशावर देवाचा क्रोध ओतल्या जाणार होता आणि त्यामध्ये लोकांचाही समावेश होता. हा देश व तेथील लोक यांचा देवाच्या वचनात बरोबर उल्लेख केला जातो. एस्केलाच्या या भविष्यवादात एका महत्वाच्या व नवीन गोष्टीची भर घालण्यात आली आहे, व ती नवीन गोष्ट म्हणजे एरुश्लेम व देश यांच्या अंतिम नाशाचे भविष्य. बंदिवासात नेल्या जाणाऱ्या यहुद्यांची शेवटची तुकडी नेली जाणार होती आणि शहराचा नाश होणार होता. 3 वचन आम्हाला सांगतं, आता तुझा अंत आला आहे. मी आपला संताप तुझवर भडकवीन, तुझ्या करणीप्रमाणे तुझा न्याय करेन व तुझ्या अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन. परमेश्वर इस्रायलाला म्हणत आहे की तुझ्या कृत्यांप्रमाणे मी तुझा न्याय करेन. अपराधानुसार शासन येणार होते. आम्ही स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे. दांभिकपणा करूनही स्वतःला ख्रिस्ती म्हणवणे किती गंभीर गोष्ट आहे. मंडळीचे सभासद असूनही तारण न झालेले असणे ही किती गंभीर गोष्ट आहे. हे प्रश्न आमच्या मूळ समस्येलाच हात घालतात. मला जगाच्या कोपऱ्यात एखाद्या आदिवासी जमातीतले एक असणे व एखाद्या अयोग्य गोष्टीपुढे झुकणे हे ख्रिस्ती असल्याचा दांभिकपणा करण्यापेक्षा बरे वाटते. स्वतःला ख्रिस्ती म्हणून, ख्रिस्ताला तारक म्हणून न ओळखण्यापेक्षा ते बरे वाटते. त्या कोपऱ्यातल्या आदिवासी जमातीचे काय होईल याविषयी मला तुमच्याशी वाद घालायचा नाही. देवाची त्यांच्याकरिताही योजना आहे. ज्यांचे तारण झाले नाही अशा मंडळीच्या सभासदांविषयी मी बोलत आहे. ही समस्या एहेस्केलाच्या दिवसाशी समांतर आहे. ज्याने देवाचे वचन ऐकले आहे आणि तरीही आपली पाठ त्याच्याकडे फिरवली आहे अशा व्यक्तीची जबाबदारी मोठी आहे असे एहेस्केल सांगतो. आता 4-9 वचने सांगतात, मी तुझवर कृपादृष्टी करणार नाही, मी गय करणार नाही, तर तुझ्या करणीचे प्रतिफळ तुला देईन. तुझ्या अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुझमध्ये दिसेल, तेव्हा तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, विपत्ती अपूर्व विपत्ती येत आहे, अंत आला आहे, आला आहे. तो तुझ्यासाठी जागृत झाला आहे, पहा तो येत आहे. देशातल्या रहिवाशा, तुझी घडी भरली आहे, काळ आला आहे, दिवस समीप आला आहे. डोंगरावर हर्ष नव्हे तर धुमाकूळ होणार आहे. आता मी आपल्या संतप्त क्रोधाचा तुझवर सत्वर वर्षाव करीन. मी आपल्या क्रोधाची परिपूर्ती तुझवर करीन. तुझ्या आचरणाप्रमाणे तुझा न्याय करीन व तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन. मी तुझवर कृपादृष्टी करणार नाही, मी तुझी गय करणार नाही, तर तुझ्या आचरणाचे फळ तुला देईन, तुझ्या अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन. तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर तुला मारणार आहे. श्रोत्यानो, पवित्र शास्त्रातला हा उतारा महत्वाचा आहे आणि मंडळीच्या अनेक सभासदांना तो परिचित नाही. कोणी वाद घालून असे म्हणेल की हा उतारा जुन्या करारातला असल्याने तो फारसा वाचनात येत नाही. प्रकटीकरणाची भाषा व प्रभू येशू ख्रिस्ताचे मत्तयकृत शुभवर्तमानातले भाषण यांच्या तुलनेत हे एहेस्केलाचे शब्द फार परखड नाहीत. नवीन करारातील काही उतारांच्या तुलनेत एहेस्केलाचे शब्द कटू नाहीत. नवीन कराराचा जो देव आहे तोच जुन्या कराराचा देव आहे आणि तो कोणत्याही युगात, म्हणजे ते जुन्या कराराचे युग असो किंवा नव्या कराराचे, त्यात पापाचा न्याय करेल. 60 लाख यहुद्यांना हिटलरने ठार केले हे ऐतिहासिक सत्य आमच्यासाठी देवाच्या क्रोधाची पूर्वसूचना आहे. परमेश्वर नक्कीच न्याय करेल. पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय आणि 11 वचनामध्ये तो लिहितो, करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 11 वचन, यास तो आम्ही प्रभूचा धाक जाणून माणसांची समजूत करतो. या ठिकाणी प्रभूचा धाक म्हणजे त्याच्या पावित्र्याचे भय, त्याच्या क्रोधाचे भय. तो पवित्र आहे आणि तो पाप सहन करू शकत नाही. त्याने आतापर्यंत पापी मानवाचे पुष्कळ वर्षे सहन केले आहे, पण एक दिवस तो त्याला त्याच्या पापाबद्दल शासन निश्चित करेल. अनेकांसाठी मंडळी एक खेळ बनलेली आहे. त्यांना वाटतं की मंडळीच्या कार्यक्रमात भाग घेतला की त्यांचे देवाविषयीचे कर्तव्य संपते, ते त्याविषयीची आपली बांधलकी कबूल करतात. परंतु ख्रिस्ताविषयीची बांधलकी, खरी व पूर्ण बांधलकी त्यांना नको असते. आताच्या युगाची शोकांतिका हीच आहे. मंडळांमध्ये अप्रामाणिक असे पुष्कळ सभासद आहेत. एकदा एका महान उपदेशकाने एक फार महत्वाचे विधान केले. ते असे, 20 धादांत दुर्भाषण करणाऱ्या नास्तिकांपेक्षा अधिक मंडळीचा एक थंड वृत्तीचा सभासद ख्रिस्ताच्या कार्यामध्ये गंभीर अडखळ आणतो. एहेस्केलाचा संदेश त्याच्या काळात लोकप्रिय झाला नाही आणि आजही तो लोकप्रिय होणार नाही. आताच आपण एहेस्केलाच्या पुस्तकातली जी वचने वाचली ती माझ्या जीवाचा थरकाप उडवणारी आहेत. या वचनांमध्ये सांगण्यात आलेले काहीही धमकी वजा नाही, किंवा ही वचने देवाची धमकी नाहीत. ते एक परमेश्वराने घोषित केलेले शासन आहे आणि तो जे बोलतो ते तो पूर्णत्वास नेतो. या जगातली कोणतीही शक्ती अशी नाही, श्रोत्यानो, की ती देवाला त्याच्या योजनेपासून परावृत्त करेल. अशी कोणाचीही मध्यस्थी नाही की त्यामुळे या क्रोधापासून देव मागे वळेल. स्वतः देव त्यांना सांगत आहे की तुझा अंत आला आहे, मी तुझ्यावर माझ्या संतप्त क्रोधाचा वर्षाव करेन. परमेश्वराचा क्रोध म्हणजे क्षणात भस्म करणारा अग्नीच फक्त नाही, श्रोत्यानो, उकळत्या लाभरसासारखा देवाच्या क्रोधाचा वर्षाव आहे. त्यातून कोणाची सुटका होईल? एक दिवस या जगावर तो त्याच्या क्रोधाचा उकळता लाभारस ओतेल आणि त्यातून केवळ तेच लोक वाचतील जे ख्रिस्त या खडकाच्या भेगेत लपवले गेले आहेत. कलसेकरास पत्र 3:3 आणि 3 वचनात पॉल म्हणतो, कारण तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेविलेले आहे. जे ख्रिस्त येशूमध्ये या जगाकरिता मृत झालेले आहेत त्याच्यामध्ये ते जगाकरिता वधस्तंभाला खिळलेले आहेत. केवळ अशांचे जीवन देवामध्ये ख्रिस्ताबरोबर लपविण्यात आलेले आहे. अशांसाठी स्तोत्रकर्ता 34 अध्याय आणि 22 वचनात लिहितो, परमेश्वर आपल्या सेवकांचा जीव उद्धारितो, त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र होत नाही. केवळ ख्रिस्तच तुम्हाला व मला देवाच्या आगामी दंडापासून वाचवू शकतो, तोच आमचा आश्रय होऊ शकतो. 10-14 वचनांमध्ये एहेस्केल पुढे लिहितो, पहा तो दिवस पहा तो येत आहे, तुझा शिक्षारूप रोपा उगवला आहे, तो फोफावून त्याचा दंड बनला आहे, तो गर्वाने फुलला आहे, बलात्कार हा शासन दंड होऊन बसला आहे. त्या लोकातला कोणीही त्यांच्या समूहापैकी कोणीही त्यांच्या धनातले काहीही उरणार नाही, त्यांची काही प्रतिष्ठा राहणार नाही. समय आला आहे, दिवस समीप आला आहे, विकत घेणारा आनंद न करो, विकणारा खेद न पाव, कारण त्या सर्व समूहावर क्रोध येत आहे. विकणारा जिवंत राहिला तरी तो विकलेल्या भूमीला परत जावयाचा नाही, कारण हे भाकीत त्या सर्व समूहाविषयीचे आहे. त्यातले काहीही चुकणार नाही, कोणीही आपल्या अधर्माने आपल्या जीवितास बळकटी आणणार नाही. ते कर्णावाजवितात, सर्व तयारी करतात, तरी कोणी युद्धास पुढे सरसावत नाही, कारण त्या समूहावर माझा कोप झाला आहे. हे लोक कुरकूर करणारे, निषेध करणारे होते. ते समेट घडवणारे, युद्धावर जाण्याचे धाडस न करणारे लोक होते. जे योग्य आहे त्याची ते बाजू घेत नव्हते. जेव्हा देवाचे शासन त्यांच्यावर आले, देवाने त्यांच्यावर शत्रू पाठवले, त्या शत्रूंचा समेट करण्याचा अजिबात इरादा नव्हता. जी के चेस्टरस्टन यांनी म्हटले आहे की हे युग समेटाचे युग आहे, हे शांतीचे युग नाही. आज लोक युद्धाला कंटाळले आहेत, परंतु परमेश्वर म्हणतो की दुष्टाला काही शांती नाही. जोपर्यंत मानवी हृदयात अधर्म आहे तोपर्यंत त्याला शांती नाही. यशयाने या सत्याची पुनरावृत्ती आपल्या भविष्यवादात 3 वेळा केली. श्रोतांनो, देवाच्या भावी क्रोधापासून पळून जाण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारणे, त्याच्या हातात आपले जीवन समर्पित करणे. आता आपण 7 अध्यायातील 19 वचन वाचूया. ते आपले रूपे रस्त्यात टाकून देतील आणि त्यांचे सोने अशुद्ध पदार्थ असे होईल. यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचे रूपे व त्यांचे सोने त्यांना सोडू शकणार नाही. ते आपल्या जीवास तृप्त करणार नाहीत व आपले पोट भरणार नाहीत, कारण ते त्यांच्या अन्यायाचे अडखळण झाले आहे. आज आमच्यापैकी अनेकांना वाटतं की त्यांची सुरक्षितता सोने व रूपे यांच्यामध्ये आहे, आणि बँकेत सोने जमवणे ही एक मोठी गुंतवणूक, आवश्यक गुंतवणूक आहे असे अनेकांना वाटते. परंतु परमेश्वराच्या दृष्टीने या गोष्टी निरर्थक आहेत, निष्फळ आहेत, त्या त्यांना सोडू शकणार नाहीत. परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी परमेश्वराची कृपा सोने रूपे देऊन विकत घेता येणार नाही. त्यावेळेस त्यांची शारीरिक किंवा आत्मिक गरज या सोन्या रुपयाने भागणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला आमच्या सार्वकालिक सुरक्षिततेविषयी फार स्पष्टपणे शिकवले आहे, आणि ही सुरक्षा आम्हाला देवाच्या क्रोधापासून बचावणारी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तै कृषवर्तमान 6:19-20 वचनामध्ये बोध करून सांगितले आहे की आम्ही आमची संपत्ती स्वर्गामध्ये साठवायला हवी, कारण तेथे कसर किंवा जंग खाऊन टाकीत नाही आणि चोरही चोरी करीत नाही. श्रोतांनो, ही संपत्ती साठविणे म्हणजे ख्रिस्ताचा स्वीकार करून त्याच्याशी सातत्याने विश्वासू राहणे, त्याच्या आज्ञेत राहणे आणि देवाच्या समागमी चालणे. 7:20-22 वचनांमध्ये परमेश्वर या लोकांना सांगतो, आणि त्याच्या भूषणाची शोभा ती तर त्याने ऐश्वर्याने स्थापिली, आणि तिच्यापासून त्यांनी आपल्या अमंगळ कुत्सित पदार्थांच्या मूर्ती केल्या. याकरिता मी त्यांच्यासाठी ती अशुद्ध पदार्थ अशी केली आहे, आणि ती मी परक्यांच्या हाती शिकार अशी व पृथ्वीतल्या दुष्टास लूट अशी देईन, आणि ते ती भ्रष्ट करतील, आणि मी आपले मुखही त्यांच्यापासून फिरवीन आणि ते माझे गुप्तस्थळ बाटवतील. लुटारू त्या शिरून ते बाटून टाकतील. देवाच्या क्रोधाचे हे भयंकर वर्णन आहे, परंतु याही पेक्षा अधिक भयंकर असे काही तुम्हाला वाचायचे असेल तर प्रगटीकरणाचे पुस्तक 18-19 अध्याय वाचा. त्यामध्ये व्यापारीकरण झालेल्या बाबिलोनाच्या नाशाचे वर्णन आहे. श्रोत्यानो, हे अध्याय आपण अवश्य वाचावेत अशी मी आपणाला विनंती करते. 23-24 वचनांमध्ये परमेश्वर एहेस्केलाला म्हणतो, साखळी कर, कारण देश रक्तपाताच्या दोषांनी भरला आहे आणि नगर जुलमाने भरले आहे. म्हणून मी राष्ट्रातले जे अतिवाईट त्यांना आणीन आणि ते त्यांची घरे वतन करून घेतील आणि बलवानांचे ऐश्वर मी नाहीसे करीन व त्यांची पवित्र स्थाने बाटवली जातील. मला वाटतं श्रोतांनो की हे तर आजच्या जगाचेच वर्णन आहे. आमचा देशच काय तर संपूर्ण पृथ्वी रक्तपाताच्या दोषांनी भरली आहे. अन्यायाचे पीक सर्वत्र अमाप आले आहे आणि मला वाटतं की आजच्या माणसाच्या अधर्माची दुर्गंधी लवकरच देवापर्यंत पोहोचणार आहे. आमच्यापैकी अनेकांना दुष्टांच्या अस्तित्वाविषयी अडखण वाटते आणि देव जर चांगला आहे तर तो दुष्टांना का या जगात जगू देतो असा प्रश्न आमच्या समोर येतो. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की देवाने दुष्टांना अरिष्टाच्या दिवसासाठी राखून ठेवले आहे. आताच आपण एस्केलाची जीवशने वाचली त्यावरून या सत्याला दुजोरा मिळतो. देवाचा क्रोध म्हणून देव यहुदी लोकांकडे राष्ट्रातले दुष्ट लोक आणणार होता आणि ते लोक त्यांची घरे वतन करून घेणार होते. त्यांच्याद्वारे परमेश्वर बलवानांचे ऐश्वर नष्ट करून त्यांची पवित्र स्थाने बाटवली जाऊ देणार होता. आमच्या देशात सर्व काही सुरळीत नाही हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. दिवसाढवळ्या होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण, प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या केला जाणारा अन्याय, अत्याचार याविषयी आपण सर्व जाणून आहात. असे म्हणून स्वतःची व इतरांची गैरसमजूत व फसवणूक करून घेऊ नका की पाश्चात्य देशांच्या तुलनेत आम्ही पुष्कळ चांगले आहोत. त्या देशांमध्ये व आमच्या देशात अनैतिकता व अनाचार यांच्या बाबतीत फरक एवढाच आहे की तेथे अनैतिकता व अनाचार उघड स्वरूपात होतात तर आमच्या देशात ते गुप्त स्वरूपात आहेत. परंतु श्रोत्यांनो, अशा परिस्थितीत सुद्धा परमेश्वराने आम्हाला एक जिवंत आशा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दिलेली आहे. आम्ही त्याच्याजवळ येऊन सार्वकालिक जीवनाचे आश्वासन प्राप्त करू शकतो आणि पापांपासून क्षमा प्राप्त करून घेऊ शकतो. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
श्रोत्यांनो, हजारोंच्या संख्येनं आम्हाला आपली पत्र मिळतात, याचा अर्थ आपल्याला हा कार्यक्रम खूप आवडतो आणि तो लक्ष देऊ देखील आपण ऐकता. याबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा काही प्रश्न असतील तर आम्हाला लिहा किंवा कुणाकडून पत्र लिहून पाठवा. पत्र लिहिण्यासाठी आमचा पत्ता: कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
तर पुन्हा भेटूया याच वेळी. आपला निरोप घेण्याची परवानगी द्या. तोपर्यंत नमस्कार.